ओम शांती। आज आहे 4/12/2024 ची मुरली। महावाक्य आहे गोड मुलांनो, सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे, आठवणीनेच तुम्ही गोड बनाल। या आठवणीमध्येच मायेचे युद्ध चालते। प्रश्न आहे, या ड्रामामध्ये असे कोणते रहस्य खूप विचार करण्याजोगे आहे ज्याला तुम्ही मुलेच जाणता? उत्तर आहे, तुम्ही जाणता की ड्रामामध्ये एक पार्ट दोन वेळा बजावला जाऊ शकत नाही। साऱ्या दुनियेमध्ये जो काही पार्ट बजावला जातो तो एकमेकांपेक्षा नवीन असतो। तुम्ही विचार करता की सतयुगापासून आतापर्यंतचे दिवस कसे बदलत जातात। सर्व ऍक्टिव्हिटी अर्थात गतिविधी बदलून जाते। आत्म्यामध्ये 5000 वर्षांच्या ऍक्टिव्हिटीचे अर्थात घडामोडींचे रेकॉर्ड भरलेले आहे, जे कधीही बदलू शकत नाही। ही छोटीशी गोष्ट तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकत नाही। ओम शांती। रुहानी बाबा रुहानी मुलांना विचारतात, गोड गोड मुलांनो, तुम्ही आपला भविष्यातील पुरुषोत्तम चेहरा, पुरुषोत्तम पोशाख पाहता का? हे पुरुषोत्तम संगमयुग आहे ना। तुम्ही अनुभव करता की आम्ही पुन्हा नवीन दुनिया सतयुगामध्ये यांच्या वंशावळीमध्ये जाणार, ज्याला सुखधाम म्हटले जाते, तिथल्यासाठीच तुम्ही आता पुरुषोत्तम बनत आहात। बसल्या बसल्या हा विचार आला पाहिजे। विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये हे जरूर असते, उद्या आम्ही हे बनणार। तसेच तुम्ही देखील जेव्हा इथे बसता तेव्हा देखील जाणता की आम्ही विष्णूच्या डिनॅस्टीमध्ये जाणार। तुमची बुद्धी आता अलौकिक आहे। दुसऱ्या कोणत्याही मनुष्याच्या बुद्धीमध्ये या गोष्टी उत्पन्न होत नसतील। हा काही साधारण सत्संग नाही आहे। इथे बसले आहात समजता सत बाबा, ज्यांना शिव म्हणतात, आम्ही त्यांच्या सोबत बसलो आहोत। शिवबाबाच रचयिता आहेत, तेच या रचनेच्या आधी मध्य अंताला जाणतात, तेच हे नॉलेज देतात। जणू काही कालचीच गोष्ट ऐकवत आहेत। इथे बसले आहात हे तरी लक्षात असेल ना। आम्ही आलो आहोत रिज्युवेनेट अर्थात पुनर्जीवित होण्याकरिता, अर्थात हे शरीर बदलून दैवी शरीर घेण्याकरिता। आत्मा म्हणते, आमचे हे तमोप्रधान जुने शरीर आहे, याला बदलून असे शरीर घ्यायचे आहे। किती सोपे एम ऑब्जेक्ट आहे। शिकवणारा शिक्षक जरूर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असेल ना। शिकवतात, सत्कर्म देखील शिकवतात। आता तुम्ही समजता, आम्हाला सर्वश्रेष्ठ भगवान शिकवत आहेत तर जरूर देवी देवताच बनवतील। हे शिक्षण आहेच मुळी नवीन दुनियेसाठी। इतर कुणालाही नव्या दुनियेबद्दल थोडे सुद्धा माहीत नाही आहे। हे लक्ष्मी नारायण नवीन दुनियेचे मालक होते। देवी देवता देखील नंबरवार तर असतील ना। सगळेच काही एकसारखे असू देखील शकणार नाहीत, कारण राजधानी आहे ना। तुमचे असे विचार चालत राहिले पाहिजेत। आपण आत्मे आता पतितापासून पावन बनण्यासाठी पावन पित्याची आठवण करतो। आत्मा आठवण करते आपल्या गोड बाबांची। बाबा स्वतः म्हणतात, तुम्ही माझी आठवण कराल तर पावन सतोप्रधान बनाल। सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे। बाबा जरूर विचारतील, मुलांनो किती वेळ माझी आठवण करता? आठवणीच्या यात्रेमध्येच मायेचे युद्ध चालते। तुम्ही याला युद्ध देखील समजता। ही यात्रा नाही, परंतु जसे काही युद्ध चालू आहे यामध्येच खूप खबरदार राहायचे आहे। नॉलेजमध्ये मायेची वादळे वगैरेचा काही प्रश्नच नाही। मुले म्हणतात देखील, बाबा आम्ही तुमची आठवण करतो परंतु मायेचे एकच वादळ खाली पाडून घालते। एक नंबरचे वादळ आहे देह अभिमानाचे। नंतर आहे काम क्रोध लोभ मोहाचे वादळ। मुले म्हणतात, बाबा आम्ही आठवणीमध्ये राहण्याचा खूप प्रयत्न करतो. कोणतेही विघ्न येऊ नये, परंतु तरी देखील वादळे येतात. आज क्रोधाचे, कधी लोभाचे वादळ आले. बाबा, आज आमची अवस्था खूप चांगली राहिली. पूर्ण दिवसभरामध्ये कोणतेही वादळ आलेले नाही. खूप आनंद झाला. बाबांची अतिशय प्रेमाने आठवण केली. प्रेमाचे अश्रू देखील येत राहिले. बाबांच्या आठवणीनेच खूप गोड बनाल. हे देखील समजतात की आम्ही मायेकडून हार खात खात कुठवर येऊन पोचलो आहोत. हे कोणी समजतात थोडेच. मनुष्य तर लाखो वर्ष म्हणतात किंवा परंपरा म्हणतात. तुम्ही म्हणाल आम्ही आता पुन्हा असे मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे नॉलेज बाबाच येऊन देतात. विचित्र बाबाच विचित्र नॉलेज देतात. विचित्र निराकारला म्हटले जाते. निराकार हे नॉलेज कसे देतात? बाबा स्वतः समजावून सांगतात की मी कसा या शरीरामध्ये येतो. तरीही मनुष्य गोंधळतात, या एकाच शरीरामध्ये कसे काय येतील. परंतु ड्रामामध्ये हे स्तन अर्थात ब्रह्मा बाबांचेच शरीर निमित्त बनते. जराही बदल होऊ शकत नाही. या गोष्टी तुम्हीच समजून घेऊन मग इतरांनाही समजावून सांगता. आत्माच शिकते. आत्माच शिकते आणि शिकवते. आत्मा अतिशय मौल्यवान आहे. आत्मा अविनाशी आहे. फक्त शरीर नष्ट होते. आपण आत्मे आपल्या परमपिता परमात्म्याकडून रचता आणि रचनीच्या आदी मध्य अंताचे 84 जन्मांचे नॉलेज घेत आहोत. नॉलेज कोण घेत आहेत? आपण आत्मे. तुम्ही आत्म्यांनीच नॉलेजफुल बाबांकडून मूलवतन सूक्ष्मवतनला जाणले आहे. मनुष्यांना तर आपण स्वतःला आत्मा समजायचे आहे हेच माहीत नाही आहे. मनुष्य तर स्वतःला शरीर समजून उलटे लटकून पडले आहेत. गायन आहे, आत्मा सत चित आनंद स्वरूप आहे. परमात्म्याची सर्वात जास्त महिमा आहे. एका बाबांची किती महिमा आहे. तेच दुःख हरता सुख करता आहेत. मच्छर इत्यादींची काही इतकी महिमा करणार नाही की ते दुःख हरता सुख करता ज्ञानाचा सागर आहेत. नाही, ही आहे बाबांची महिमा. तुम्ही मुले देखील मास्टर दुःख हरता सुख करता आहात. तुम्हा मुलांना देखील हे नॉलेज नव्हते. जणू बालबुद्धी होता. छोट्या मुलांमध्ये नॉलेज नसते आणि कोणता अवगुणही नसतो. म्हणून त्याला महात्मा म्हटले जाते, कारण पवित्र आहे. जितके लहान मूल तितके नंबर वन फूल. बिल्कुल जशी कर्मातीत अवस्था आहे. कर्म अकर्म विकर्म कशालाच जाणत नाहीत. म्हणून ते फूल आहेत. सर्वांना आकर्षित करतात. जसे एक बाबा सर्वांना आकर्षित करतात. बाबा आलेच आहेत सर्वांना आकर्षित करून सुगंधित फूल बनविण्यासाठी. बरेच जण तर काटे ते काटेच राहतात. पाच विकारांच्या वशीभूत होणाऱ्यांना काटा म्हटले जाते. पहिल्या नंबरचा काटा आहे देह अभिमानाचा, ज्यातून इतर काट्यांचा जन्म होतो. काट्यांचे जंगल खूप दुःख देते. विविध प्रकारचे काटे जंगलामध्ये असतात ना, म्हणून याला दुःखधाम म्हटले जाते. नवीन दुनियेमध्ये काटे असत नाहीत, म्हणून त्याला सुखधाम म्हटले जाते. शिवबाबा फुलांची बाग तयार करतात आणि रावण काट्यांचे जंगल बनवतो. म्हणून रावणाला काटेरी झुडपांनी जाळतात आणि बाबांवर फुले वाहतात. या गोष्टींना बाबा जाणतात आणि मुले जाणतात. इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता. ड्रामामध्ये एक पार्ट दोन वेळा बजावला जाऊ शकत नाही. बुद्धीमध्ये आहे. दुनियेमध्ये जो पार्ट बजावला जातो तो एकमेकांपेक्षा नवीन असतो. तुम्ही विचार करा, सतयुगापासून आत्तापर्यंत कसे दिवस बदलत जातात. संपूर्ण ऍक्टिव्हिटीज अर्थात सर्व घडामोडीच बदलून जातात. 5000 वर्षांच्या ऍक्टिव्हिटीचे अर्थात घडामोडींचे रेकॉर्ड आत्म्यामध्ये भरलेले आहे. ते कधीही बदलू शकत नाही. प्रत्येक आत्म्यामध्ये आपला पार्ट भरलेला आहे. ही छोटीशी गोष्ट देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. या ड्रामाच्या भूत, वर्तमान आणि भविष्याला तुम्ही जाणता. ही शाळा आहे ना. पवित्र बनून बाबांची आठवण करण्याचा अभ्यास बाबा शिकवतात. या गोष्टींचा कधी विचार केला होता की बाबा येऊन असे पतितापासून पावन बनविण्याचे शिक्षण देतील? या शिक्षणानेच आपण विश्वाचे मालक बनू. भक्ती मार्गाची पुस्तकेच वेगळी आहेत, त्याला काही शिक्षण म्हटले जात नाही. ज्ञानाविना सद्गती होईल तरी कशी? पित्याविना ज्ञान तरी कुठून येईल ज्याने सद्गती होईल? सद्गतीमध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा भक्ती कराल का? नाही, तिथे आहेच अपार सुख. मग भक्ती कशासाठी करायची? हे ज्ञान आत्ताच तुम्हाला मिळते. संपूर्ण ज्ञान आत्म्यामध्ये असते. आत्म्याचा कोणता धर्म असत नाही. आत्मा जेव्हा शरीर धारण करते तेव्हा मग म्हणतात आमका या धर्माचा आहे. आत्म्याचा धर्म कोणता आहे? एक तर आत्मा बिंदूप्रमाणे आहे आणि शांत स्वरूप आहे. शांती धाम मध्ये राहते. आता बाबा समजावून सांगत आहेत, सर्व मुलांचा बाबांवर हक्क आहे. अशी बरीच मुले आहेत जी दुसऱ्या इतर धर्मांमध्ये कन्वर्ट झाली आहेत. ती मग निघून आपल्या खऱ्या धर्मामध्ये येतील. जे देवी देवता धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहेत ती सर्व पाने परत आपल्या जागेवर येतील. तुम्हाला सुरुवातीला तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. या गोष्टींमध्येच सर्वजण गोंधळून गेले आहेत. तुम्ही मुले समजता आता आपल्याला कोण शिकवत आहेत? बेहदचे बाबा. श्रीकृष्ण तर देहधारी आहे. यांना अर्थात ब्रह्मा बाबांना देखील दादा म्हणणार. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात ना. नंतर मग आहे पदावर्ती. भावाचे शरीर कसे आहे? बहिणीचे शरीर कसे आहे? आत्मा तर एक छोटा तारा आहे. एवढे सर्व नॉलेज एका छोट्याशा ताऱ्यामध्ये आहे. तारा शरीराशिवाय बोलू देखील शकत नाही. ताऱ्याला पार्ट बजावण्यासाठी इतके अनेक ऑर्गन्स अर्थात कर्मेंद्रिये मिळाले आहेत. तुम्हा ताऱ्यांची दुनियाच वेगळी आहे. आत्मा इथे येऊन मग शरीर धारण करते. शरीर लहान मोठे होते. आत्माच आपल्या पित्याची आठवण करते. ते देखील जोपर्यंत शरीरामध्ये आहे. घरी अर्थात परमधाममध्ये आत्मा बाबांची आठवण करेल? नाही. तिथे काहीच समजून येत नाही की आपण कुठे आहोत. आत्मा आणि परमात्मा दोन्ही जेव्हा शरीरामध्ये असतात तेव्हा आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन म्हटले जाते. गायन देखील आहे. आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. किती काळ वेगळे राहिलात आठवते का? किती काळ वेगळे राहिलात ते? सेकंद सेकंद पास होत 5000 वर्ष निघून गेली. पुन्हा एक नंबर पासून सुरू करायचे आहे. अचूक हिशोब आहे. आता तुम्हाला कोणी विचारले की याने अर्थात श्रीकृष्णाने केव्हा जन्म घेतला होता, तर तुम्ही अचूक सांगू शकता, श्रीकृष्णच पहिला जन्म घेतो. शिवबाबांची तर मिनिटे सेकंद काहीही काढू शकत नाही. श्रीकृष्णाची तिथी तारीख मिनिटे सेकंद काढू शकता. मानवी घड्याळामध्ये फरक पडू शकतो. शिवबाबांच्या अवतरणामध्ये तर बिलकुल फरक पडू शकत नाही. कळतही नाही की कधी आले, असेही नाही की साक्षात्कार झाला तेव्हा आले. नाही, अंदाज लावू शकत नाही. मिनिटे सेकंदाचा हिशोब सांगू शकत नाहीत. त्यांचे अवतरण देखील अलौकिक आहे. ते येतातच बेहदच्या रात्रीच्या वेळी. बाकी इतरही जे अवतार इत्यादी होतात त्यांच्याविषयी समजून येते. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते. लहान वस्त्र अर्थात शरीर धारण करते. मग हळूहळू मोठे होते. शरीरासोबत आत्मा बाहेर येते. या सर्व गोष्टींचे विचार सागर मंथन करून मग इतरांनाही समजावून सांगायचे असते. किती खंडीभर मनुष्य आहेत, एक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. किती मोठा मंडप आहे, जणू काही मोठा हॉल आहे ज्यामध्ये बेहदचे नाटक चालू आहे. तुम्ही मुले इथे येता नरापासून नारायण बनण्यासाठी, बाबाजी नवीन सृष्टी रचतात त्यामध्ये उच्चपद घेण्यासाठी. बाकी ही जी जुनी दुनिया आहे ती तर विनाश होणार आहे. बाबांद्वारे नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बाबांना मग पालना देखील करायची आहे, तर जरूर जेव्हा हे शरीर सोडतील तेव्हा मग सत्युगामध्ये नवीन शरीर घेऊन पालना करतील. तत्पूर्वी या जुन्या दुनियेचा विनाशही होणार आहे. भंबोरला अर्थात जुन्या दुनियेला आग लागेल. मागे हा भारतच राहील, बाकी तर नष्ट होऊन जातील. भारतातही फार थोडे वाचतील. तुम्ही आता मेहनत करत आहात की विनाशानंतर मग शिक्षा भोगावी लागू नये. जर विकर्म विनाश झाली नाही तर मग सजा देखील खाल आणि पद सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला जेव्हा कोणी विचारतात की तुम्ही कोणाकडे जाता, तर बोला शिवबाबांकडे, जे ब्रह्माच्या तनामध्ये आलेले आहेत. हे ब्रह्मा काही शिव नाही आहेत. जितके बाबांना ओळखाल तितके तुम्ही बाबांवर प्रेमही कराल. बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही इतर कोणावरही प्रेम करू नका, बाकीच्यांवरील प्रेम तोडून टाकून एकासोबत जोडा. जसे आशिक माशुक असतात ना, हे देखील असेच आहे. 108 खरे आशिक बनतात, त्यातही 8 खरेखुरे बनतात. 8 देखील माळा असते ना. 9 रत्न गायले गेले आहेत, 8 मणी, 9 बाबा. मुख्य आहेत 8 देवता. नंतर मग त्रेताच्या अंतापर्यंत 16108 राजकुमार राजकुमारींचे कुटुंब बनते. बाबा तर तळहातावर स्वर्ग दाखवतात. तुम्हा मुलांना नशा आहे की आपण तर सृष्टीचे मालक बनतो. बाबांसोबत असा सौदा करायचा आहे. म्हणतात कोणी विरळाच व्यापारी हा सौदा करेल. असा कोणी व्यापारी आहे थोडाच. तर मुलांनो अशा उत्साहामध्ये रहा की आम्ही चाललो बाबांकडे. वरचे बाबा दुनियेला माहीत नाही आहे, ते म्हणतात की ते तर शेवटी येतात. आता तोच कलियुगाचा अंत आहे, तोच गीता महाभारताचा काळ आहे, तेच यादव जे मुसळ अर्थात मिसाईल काढत आहेत, तेच कौरवांचे राज्य आणि तेच पुन्हा पांडव उभे आहात. तुम्ही मुले आता घर बसल्या आपली कमाई करत आहात. ईश्वर घर बसल्या आलेले आहेत म्हणून बाबा म्हणतात की आपली कमाई करून घ्या. हाच हिर्या समान जन्म अमूल्य गायलेला आहे. आता याला कवडीच्या बदल्यात गमवायचे नाहीये. आता तुम्ही या साऱ्या दुनियेला रामराज्य बनवता. तुम्हाला शिवाकडून शक्ती मिळत आहे. बाकी आजकाल अनेकांचा अकाली मृत्यू देखील होतो. बाबा बुद्धीचे कुलूप उघडतात आणि माया बुद्धीचे कुलूप बंद करते. आता तुम्हा मातांनाच ज्ञानाचा कलश मिळाला आहे. अबलांना बळ देणारे ते अर्थात शिवबाबा आहेत, हेच ज्ञान अमृत आहे. शास्त्रांच्या ज्ञानाला काही अमृत म्हटले जात नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका बाबांच्या आकर्षणामध्ये राहून सुगंधित फूल बनायचे आहे. आपल्या गोड बाबांची आठवण करून देह अभिमानाचे काटे जाळून टाकायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, या हिरे तुल्य जन्मामध्ये अविनाशी कमाई जमा करायची आहे. कवड्यांच्या बदल्यात याला गमवायचे नाही आहे. एका बाबांवर खरे प्रेम करायचे आहे. एकाच्या संगतीमध्ये राहायचे आहे. आजचे वरदान आहे, ब्राह्मण जीवनामध्ये कायम खुशीचा खुराक खाणारे आणि खुशी वाटणारे खुशनसीब भव। ब्राह्मण जीवनामध्ये कायम खुशीचा खुराक खाणारे आणि खुशी वाटणारे खुशनसीब भव। स्पष्टीकरण आहे, या दुनियेमध्ये तुम्हा ब्राह्मणांसारखे खुशनसीब अर्थात भाग्यवान कोणीही असू शकत नाही, कारण या जीवनामध्येच तुम्हा सर्वांना बापदादांचे दिल तक्त अर्थात हृदय सिंहासन मिळते। कायम खुशीचा खुराक खाता आणि खुशी वाटता, यावेळी निश्चिंत बादशाह आहात। असे निश्चिंत जीवन साऱ्या कल्पामध्ये अजून कोणत्याही युगामध्ये नाही। सतयुगामध्ये निश्चिंत असाल, परंतु तिथे ज्ञान नसेल। आता तुम्हाला ज्ञान आहे म्हणून मनापासून निघते, माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही। स्लोगन आहे, संगम युगातील स्वराज्य अधिकारीच भविष्यातील विश्व राज्य अधिकारी बनतात। संगम युगातील स्वराज्य अधिकारीच भविष्यातील विश्व राज्य अधिकारी बनतात। अच्छा, ओम शांती।